chinimandi.com पॉडकास्ट।
सीरियाने 85 टन साखर आयातीसाठी जाहीर केली आंतरराष्ट्रीय निविदा। युरोपीय व्यापाऱ्यांनी बुधवारी सांगितले की एका सीरियाई राज्य एजन्सीने जवळपास 85 टन परिष्कृत पांढऱ्या साखरेची खरेदी आणि आयातीसाठी एक आंतरराष्ट्रीय निविदा जाहीर केली आहे। सामान्य विदेश व्यापारी संघटनेने निविदेमध्ये 3 नोव्हेंबर अंतिम मुदत दिली आहे। खरेदीचे पतपत्र उघडल्यानंतर 3 महिन्यानंतर शिपमेंटची मागणी केली आहे।